ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯ ಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾ ಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಪೃಥ್ವೀ ಮಧ್ಯೆ ಬಹುತ ಲೋಕ ತೇಹಿ ಪಹಾವಾ ವಿವೇಕ ಇಹ ಲೋಕ ಆಣಿ ಪರಲೋಕ ಬರಾ ಪಹಾವಾ. ಇಹ ಲೋಕ ಸಾಧಾಯಾ ಕಾರಣೆ ಜಾಣತ್ಯಾಚಿ ಸಂಗತಿ ಧರಣೆ ಪರಲೋಕ ಸಾಧಾಯಾ ಕಾರಣೆ ಸದ್ಗುರು ಪಾಹಿಜೆ. ಸದ್ಗುರುಸಿ ಕಾಯ ಪುಸಾವೆ ಹೇಹಿ ಕಳೆನಾ ಸ್ವಭಾವೆ ಅನನ್ಯ ಭಾವೆ ಏಕ ಭಾವೆ ದೋನಿ ಗೋಷ್ಠಿ ಪುಸಾವ್ಯಾ. ದೋನಿ ಗೋಷ್ಠಿ ತ್ಯಾ ಕೋಣ ದೇವ ಕೋಣ ಆಪಣ ಕೋಣ ಯಾ ಗೋಷ್ಠಿಚೆ ವಿವರಣ ಕೇಲೇಚಿ ಕರಾವೆ. ಆಧಿ ಮುಖ್ಯ ದೇವ ತೋ ಕೋಣ ಮಗ ಆಪಣ ಭಕ್ತ ತೋ ಕೋಣ ಪಂಚೀಕರಣ ಮಹಾವಾಕ್ಯ ವಿವರಣ ಕೇಲೇಚಿ ಕರಾವೆ. ಯಾ ಓವಿಪರ್ಯಂತ ಆಪಣ ಯೇವುನ್ ಥಂಬಲೆಲೊ ಹೋತೊ. ಸಮರ್ಥ ಅಸಂ ಮ್ಹಣತಾತ್ ಕಿ ಆಧಿ ಮುಖ್ಯ ದೇವ ತೊ ಕೋಣ ಹೆ ಓಳಖಾವ ಶೋಧಾವ ಮಗ ಆಪಣ ಮ್ಹಣಜೆ ಆಪಲ್ಯಾ ಸ್ವತಃಲಾ ಮೀ ಅಸಂ ಮ್ಹಣತೊ ತೊ ಭಕ್ತ ತೊ ಕೋಣ ಪಂಚೀಕರಣ ಮಹಾವಾಕ್ಯ ವಿವರಣ ಕೇಲೇಚಿ ಕರಾವೆ. ಹಾ ಜೊ ಪಂಚೀಕರಣ ಶಬ್ದ ಆಹೆ ಪಂಚೀಕರಣ ಆಣಿ ಮಹಾವಾಕ್ಯ ವಿವರಣ ಹೆ ಸಮರ್ಥಾಂಚೆ ತಸೆ ಆವಡತೆ ಶಬ್ದ ಆಹೆತ್. ಆಣಿ ಪಂಚೀಕರಣ ಮ್ಹಣಜೆ ದೇಹ ಮ್ಹಣಜೆ ಚಾರ ಜೆ ದೇಹ ಆಹೆತ್ ತ್ಯಾ ದೇಹಾಂಬದ್ದಲ್ಚ ಶೋಧನ हे जे देह आपल्यापाशी चार देह म्हणून शास्त्रांनी सांगितले स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण. तर हे स्थूळ देह म्हणजे काय हे नीट पाहावं. सूक्ष्म देह म्हणजे काय हे नीट पाहावं. कारण देह म्हणजे काय महाकारण देह म्हणजे काय हे शब्द देखील आपल्याला तसे अपरिचित आहेत. हे जे चार देह स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण या स्थूळ देहामध्ये असलेलं पंचीकरण. आता हा पंचीकरण शब्द फार काय म्हणायचं अनोळखी होऊन देऊ नका. आता तो जशा एखाद्या संज्ञा आपण शिकताना शास्त्र शिकताना संज्ञा आपण ऐकतो आणि वारंवार ऐकून आपल्याला त्या समजतात किंवा परिचयाच्या होतात. आता तुम्ही जर पाहायचं झालं निरूपण ऐकत असताना मागच्या रविवारी प्रथम ऐकलात आणि आता दुसऱ्यांदा ऐकलात म्हणून काय झालं. अशा कितीतरी संज्ञा असतात की ज्या आपण प्रथम ऐकतो आणि आपल्या त्या नीट डोक्यात बसत नाहीत वारंवार ऐकून बसतात. सगळ्याच शास्त्रांमध्ये ते आहे. तसंच आपल्यापाशी एक स्थूळ देह आहे असं जे समर्थ म्हणतात तो स्थूळ देह पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश बरोबर आहे या पाच तत्वांचा बनलेला आहे. स्थूळ देह पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाच तत्वांचा बनलेला आहे. आणि मग या प्रत्येक तत्वामध्ये पाच पाच घटक कसे आहेत हे त्यांनी सांगितलं. हे सगळं समजून घेण्याची गोष्ट आहे. आपल्या स्थूळ देहाबद्दल जे समर्थ सांगतात म्हणजे आपल्यापाशीच असलेला स्थूळ देह, त्याच्यामध्ये असलेलं पृथ्वी तत्व, हे पृथ्वी तत्व पाच घटकांनी बनलेलं आहे. अस्थि, हा अस्थि शब्द म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडं. आपल्या ज्या अस्थि आहेत त्या अस्थि मांस, त्वचा, नाडी आणि रोम. तसं म्हटलं तर याच्यात अवघड काही नाहीये. हे शब्दही आपल्याला माहीत आहेत. पण पृथ्वी तत्वाचे हे पाच घटक आहेत असं समर्थ सांगतात. म्हणजे मी कोण आहे हे पाहत असताना मी अस्थि आहे की मांस आहे की त्वचा आहे का नाडी आहे का रोम आहे किंवा या पाचांचं बनलेलं पृथ्वी तत्व म्हणजे मी आहे, आपण कोण हे शोधून पाहायला समर्थ सांगतात. तसंच आपतत्व म्हणजे बाहेर असणारं आपतत्व आपल्या शरीरात देखील आहे. आणि जसं बाहेर दोन तृतीयांशनं पाणी आहे आणि जमीन एक तृतीयांश आहे पृथ्वीवर, तसं आपल्या शरीरामध्ये देखील असं म्हणतात की दोन तृतीयांश आप आहे. हे स्वेद, मूत्र, लाळ, श्रोणित आणि शुक्लित म्हणजे आपतत्व जे या देहामध्ये आहे ते या पाच घटकांच्या अंगांनी देहामध्ये नांदतं. तसं तेज तत्वाचा एक प्रभाव आपल्या देहावर आहे. तो क्षुधा, भूक लागणं हे तेजाचं लक्षण आहे. तृषा, आळस, निद्रा आणि मैथुन. वायू तत्व पाच गोष्टींनी आपल्या शरीरामध्ये खेळतं. ते म्हणजे चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन. मी हे लिहून आणलेलं आहे, हे काही पाठ करण्याची गरज नाहीये. तसं आकाशतत्व आहे, त्या आकाशतत्वानी काही गोष्टी प्रेरित होतात शरीरामध्ये. त्याच्यामध्ये काम, क्रोध, शोक, मोह आणि भय या गोष्टी आकाशतत्वाशी संबंधित आपल्या शरीरामध्ये आहेत. अशी ही स्थूळ देहाची म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची एकूण 25 तत्व आहेत. आणि ती आहेतच, विद्यमान आहेत आपल्या शरीरामध्ये. तसं एक सूक्ष्म देह या सूक्ष्म देहामध्ये म्हणजे हा जो स्थूळ देह आहे त्याच्या आत मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार इत्यादी अशा न दिसणाऱ्या गोष्टी आपल्या देहामध्ये आहेत पण दृष्टीला दिसत नाहीत पण जाणवतात अशा गोष्टी, याला अंतःकरण पंचक असं म्हणतात. आणि हे स्फुरण रूप आहे असं शास्त्र सांगतं. वाणीच्या बाबत म्हटलं तर परापश्यंती मध्यमा वैखरी आणि परेच्या पलीकडं असणारं अंतःकरणाचं स्फुरण. तशा या अंतःकरण पंचकात अंतःकरण वृत्ती म्हणून ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण अशा पाच आहेत की ज्या लक्षणावरून आपल्याला समजतात. म्हणजे एखादं गणित जर तुम्हाला टाकलं ते तुम्ही सोडवलं त्याच्यावरून बुद्धी समजते, बरोबर आहे. आपण तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये जाता, तिथं शिक्षक सांगतात ते ऐकता, त्या ऐकण्यामध्ये आपली एकाग्रता किती आहे हे तुमचं तुम्हाला समजतं. त्यावरून चित्ताची एकाग्रता, चित्त तुमच्या लक्षात येतं. ते जे ऐकलेलं आहे त्याचं तुम्ही जर चिंतन केलं तर ते चिंतन चित्तामध्ये होतं असं आपण म्हणतो, मनामध्ये होतं असं म्हणत नाही. म्हणून हे लक्षणावरून आपल्याला समजतं. तसंच एक मन आहे, स्वैर विचार ज्याच्यामध्ये येतात आणि जातात. अहंकार आहे, म्हणजे देहाहंकार आहे. त्या देहाहंकाराच्या बरोबरच आपल्या बुद्धीवरचा अहंकार, आपल्या चित्तावरचा अहंकार, आणि जिथं भावना आपल्याला समजतात, सुख दुःख करुणा दया इत्यादी, तर ते अंतःकरण वृत्तीचे गुण सांगितलेले आहेत. तुम्हाला समजते मी काय म्हणतोय ते. याला अंतःकरण वृत्ती पंचक असं म्हटलेलं आहे आणि हे सूक्ष्म देहामध्ये आहे. अंतःकरण वृत्ती पंचकाप्रमाणेच प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक. आपल्या ठिकाणी पाच प्राण आहेत असं सांगितलं जातं. प्राण म्हणजे आपल्या नाकापाशी जाणवतो तो प्राण. अपान म्हणजे हे वरचं टोक, तर गुदद्वारापाशी असणारं शेवटचं टोक, तिथून जो वायू सुटतो त्याला अपान असं म्हटलेलं आहे. आपल्या परिचयाचं आहे. आपल्या कंठापाशी जिथून स्वर निघतो, तो स्वर निघण्यासाठी जो कारण आहे तो वायूच आहे, त्याला उदान असं म्हटलेलं आहे. तर नाभीपाशी सगळ्या शरीराचा, शरीरात असणाऱ्या वायूचा एक समतोल साधला जातो, त्याला समान असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या शरीरामध्ये वायू आहेच आहे, एकसारखा भरलेला आहे, त्याला व्यान असं म्हटलेलं आहे. हे प्राणपंचक. तसं ज्ञानेंद्रिय पंचक आपल्यापाशी आहे. श्रोत्र, त्वचा, चक्षू, जिव्हा आणि नासी. श्रोत्र हा शब्द विषय ऐकतं, त्वचा स्पर्श विषय, चक्षू दृश्य विषय, जिव्हा चव घेणं आणि नासी सुगंध गंध दुर्गंध. हे नासीपाशी असणारं ज्ञान लक्षण आहे. याला ज्ञान पंचक असं म्हटलेलं आहे. कर्मेंद्रिय पंचक आहे, त्याच्यामध्ये वाचा, हस्त, पाद, शिस्न आणि गुद ही कर्मेंद्रिय सांगितलेली आहेत. आणि विषय पंचक आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. तसं म्हटलं तर याच्यात अवघड काही नाही, जंत्री आहे एवढंच. या सगळ्या गोष्टी आपल्याला मुळातच थोड्या बहुत माहिती आहेत आणि हे मिळून सूक्ष्म देह होतो. या सूक्ष्म देहाची 25 तत्व सांग ही अशी या प्रकारे सांगितलेली आहेत. अशी 25 आणि 25 मिळून 50 तत्व आपल्या देहामध्ये आहेत. समर्थांनी त्याच्याही पुढे जाऊन जसं देह चतुष्टय सांगितला, म्हणजे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण असे चार देह सांगितले, तसे तशा देहाच्या चत्वार अवस्था सांगितल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. तसं या चार अवस्थांवर अभिमान ठेवणारा जो आहे, जागृतीवर अभिमान ठेवणारा तो विश्व म्हणजे व्यवहार, आपण सगळ्या जागृतीतल्या गोष्टी विश्वामध्ये करतो. देणं घेणं, खाणं पिणं, चालणं बोलणं, तसं स्वप्नामध्ये म्हणजे प्रातिभासिक सत्तेमध्ये त्याचा अभिमानी शब्द आहे तैजस. गोंधळून जायचं काही कारण नाही. हा जो तैजस आहे म्हणजे प्रत्यक्ष विश्वात व्यवहार नाहीये, पण तुम्हाला असणारं जे अंतर्मन आहे तसंच आत असलेली इंद्रिय आहेत, त्यांच्या प्रभावानी स्वप्नामध्ये जी सृष्टी निर्माण होते तसं सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेमध्ये त्याला सुषुप्ती असं म्हटलेलं आहे. स्वप्नाप्रमाणे जी सुषुप्ती आहे त्याच्यात देहाचाही विसर पडतो. स्वप्नामध्ये जो आत असणारा मीपणाचा भाव आहे तो नाना रूप धारण करतो, आणि या जागृती स्वप्न सुषुप्ती याच्याही पलीकडे असणारी ज्ञानाची अवस्था त्याला तुरिया म्हटलेला आहे. आता मी बाकीचे फार वर्णन करून सांगत नाहीतर मग तुम्हालाही कंटाळा येईल. पण असे चत्वार देह, चत्वार अवस्था, चत्वार अभिमान, विश्व, तैजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा, तशी त्यांची स्थानं सांगितली आहेत. नेत्र, कंठ, हृदय आणि मूर्धनी त्यांचे भोग आहेत. स्थूळ देह हा स्थूळ भोग भोगतो, सूक्ष्म देह स्वप्नावस्थेमध्ये तैजस प्रातिभासिक सत्तेमुळे प्रविभक्त म्हणजे प्रत्यक्षतः भोग भोगत नाही पण भोगल्यासारखं वाटतं. आपण जाऊन लग्नाच्या पंक्तीत जेवतोय हे काही प्रत्यक्ष जेवत नाही होत, पण प्रविभक्त भोग असं त्याला शास्त्रांनी म्हटलं. तसं आनंदाव भास हा सुषुप्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे सुषुप्तीमध्ये माणूस म्हणतो की काय सुखानी झोपलो तो, असं दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात विशेष करून आमरसपुरी तुम्ही जेवण जेवलात, भजी, पापड, मसाले भात, दही भात, आणि झोप लागली, इतकी गाढ झोप लागली की एक दीड दोन तास काही समजलं नाही. तुम्ही उठता आणि म्हणता की काय काय झोप लागली, मला काही समजलं नाही, फार बरं वाटलं. हे जे फार बरं वाटलं असं म्हणणारा जो आहे तो तिथं जागा होता, कोणीतरी आज जागा होता आणि त्याला आनंद झाला, पण त्याला नंतर त्या आनंदाची आठवण झाली म्हणून त्याला आनंदाव भास असं म्हणतात. तर प्रत्यक्षतः महाकारण सत्तेमध्ये म्हणजे जेव्हा बोध होतो ध्यानामध्ये तेव्हा त्याला प्रत्यक्ष आनंदच होतो, शांतीचाच लाभ होतो, आणि तो देहामध्ये होतो. आणि मग त्याच्या चार मात्रा सांगितल्यात, अ, ऊ, म, अर्धमात्रा आणि अनुस्वार इत्यादी. तसंच या चार देहांचे चार गुण सांगितले, तम, रज, सत्व आणि शुद्ध सत्व. जेव्हा पारमार्थिक उत्तम अनुभव येतो तेव्हा नुसता सत्व नसतो तर शुद्ध सत्व असतो, आणि त्याच्या शक्ती सांगितलेल्या आहेत. म्हणजे जागृतीमध्ये क्रिया करणं अशा प्रकारे, तर त्या क्रिया, द्रव्या, इच्छा आणि ज्ञान, म्हणजे ध्यानानी ज्ञान प्राप्ती होणं ही ध्यानाची शक्ती आहे, अशा प्रकारे चार शक्ती सांगितल्या. हे जे चार देह, चार अवस्था, चार अभिमान, चार स्थान, त्यांची चार भोग, चार मात्रा, चार गुण आणि चार शक्ती, हे जे आठ आहेत ते आठ चौक 32, अशी ही 32 तत्व झाली. म्हणजे पहिली 50 स्थूळची, 25 सूक्ष्मची, 25 आणि ही 32 मिळून 82 तत्व झाली. काय समजलं, काय बोध घेतला, ही जंत्री ऐकून तुम्हाला काय मिळालं? पण ही जंत्री आपल्याशी संबंधित आहे, आपल्या देहाशी संबंधित आहे, आपण ज्याला मी माझा देह म्हणतो त्याच्यातल्या या गोष्टी आहेत, हे मी ज्याला मी असं म्हणतो त्याच्या संबंधी चाललेलं आहे आणि त्याच्या संबंधी योग्य ज्ञान घ्या असं समर्थ म्हणतात. जर प्रपंच करत असेल तर प्रपंच करत असताना पंचीकरणाचं जरा ज्ञान घ्या. ज्या देहानी आपण प्रपंच करतो त्या देहामध्ये तत्व तरी किती आहेत आणि काय म्हणून मी हे सगळं करतो, त्यांचं परस्पर सहकार्य कसं आहे हे समजून घ्या. अशा प्रकारे स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण मिळून 82 तत्व झाली. ही 82 तत्व माईक आहेत असं ओळखलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. म्हणजे ही मायेमध्ये येतात. मुळात स्थूळदेहच मायेमध्ये येतो कारण तो आज आहे उद्या नाही. सूक्ष्मदेह मायेमध्ये येतो, स्थूळदेहाच्याच अंतर्गत असणारा. आणि कारणदेह म्हणजे निद्रेमध्ये असणारा देह म्हणजे शुद्ध अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाच्या सापेक्ष असणारा महाकारण देह म्हणजे ज्या देहामध्ये मी ज्ञानी असा त्या देहामध्ये बोध होतो, तेही एक प्रकारे अज्ञानच आहे. कारण ज्ञान ही मिळवण्याची गोष्ट नसून ती सर्वसिद्धच आहे, कायमच सिद्ध आहे. जेव्हा तुम्ही म्हणता पूर्वी मला समजत नव्हतं, प्रवचनाला जायला लागलो आणि मला समजायला लागलं, याचा अर्थ तुमचं अज्ञान गेलेलं नाहीये. महाकारण देह म्हणून जो सांगितलेला आहे, ज्या देहामध्ये आता आपण बसलेला असताना तुमच्यापैकी काही लोकांना उत्तम ध्यान लागलं, त्या ध्यानामध्ये काही लोकांना त्याच्याही पलीकडे जाऊन शांती सुखाचा अनुभव आला, काही जणांना अहम ब्रह्म असं कळलं, काही जण आनंदाचा भोग घेते झाले, सुखस्वरूप झाले. पण नेहमीच आत्म्याचं स्वरूप सुखस्वरूप आहे. त्यामुळे महाकारण देहामध्ये म्हणजे ध्यानामध्ये हे झालं असं म्हणणं म्हणजे आपलं मूळ नेहमीच असणारं अज अव्यय तत्व विसरून केवळ ध्यानामध्ये ती अवस्था मला मिळाली असं म्हणणं म्हणजे अज्ञानच आहे. अशा प्रकारे स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण हे माईक आहेत असं ओळखावं. आणि या स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण याचंही साक्षी व्हावं. ध्यानाचा पुढचा अभ्यास असा आहे, समाधीचा पुढचा अभ्यास असा आहे की निर्विकल्प समाधी अथवा उन्मनी अवस्था अथवा विज्ञान दशा ज्याला प्राप्त झाली, ध्यानामध्ये ज्याला बोध झाला, त्यांनी त्या बोधातून उखल्यावर नंतर सगळ्या जगत व्यवहाराकडे साक्षीभावानी पाहावं. ध्यानामध्ये साक्षीभावानी पाहत होताना तसा सगळ्या व्यवहाराकडे साक्षीभावानी पाहावं. म्हणून तुमच्या पतीकडं, पत्नीकडं, संसाराकडं, घराकडं, दाराकडं, पैशाकडं, बँक बॅलन्सकडं, सगळ्या जगत व्यवहाराकडं, लग्न समारंभाला जात आहात, शेवटी कोणाला पोचवायला वैकुंठमध्ये जात आहात, बारशाला जात आहात, या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी साक्षीभावानी पाहाव्यात. या अज्ञानातल्या आहेत आणि या अज्ञानातल्या गोष्टीकडं नेहमीच साक्षीभावानी पाहावं आणि निस्संग व्हावं. तर त्या मावळतात आणि साक्षी ज्ञान त्याला प्राप्त होतं. ते या अज्ञानाच्या सापेक्ष साक्षी ज्ञान असतं. आणि या साक्षी ज्ञानाच्या नंतर म्हणजे सर्वत्र साक्षी झाल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने या जगत व्यवहारापासून दूर केवळ द्रष्टा, निस्संग असा बोध होतो. तेव्हा तो परमात्म्याशी एकरूप होतो. महाकारण सत्तेच्याही पलीकडे ज्याला आत्मनिवेदन भक्ती म्हटलेलं आहे त्या भक्तीला तो प्राप्त होतो. याच्याही पुढे जाऊन खरं म्हणजे समर्थांनी हे चार देह सांगितले, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, हे माझ्या देहाचं वर्णन केलेलं आहे. ज्याला मी असं म्हणतो त्या देहाचं वर्णन केलेलं आहे. पण असे अनेक देह विश्वामध्ये आहेत. जसा माझा देह आहे तसा तुमचा देह आहे, यांचा देह आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाला देह आहे, पशु पक्ष्यांना देह आहे, वनस्पती मात्र देखील देहानी चालतात, त्यांच्या म्हणून जे चार देह सांगितलेले आहेत ते व्यापक ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सगळी पृथ्वी आणि पृथ्वीच्या बाहेरचं अफाट विश्व, तर त्या विश्वामध्ये देखील ब्रह्मांडाचेही चार देह कल्पिलेले आहेत. ते विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया. आणि या मूळ मायेच्या पलीकडे परब्रह्मसत्ता. आता याच्या खोलात मी जास्त जाणार नाही, पण आपल्या देहाच्या सापेक्षच ते आहेत. जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. आणि ब्रह्मांडाचे हे जे चार भाग आहेत तर ते विवेकानी पहावेत. आणि आपल्या देहाचं जसं विवेकानी निरसन करतो, चारही अवस्थांचा साक्षी होतो, तसं ब्रह्मांडाकडेही विवेकानी पहावं, साक्षीभावानी पहावं आणि ब्रह्मांडाच्या चारही देहाचं निरसन विवेकानी करावं. आणि असं निरसन झाल्यानंतर आपल्या ठिकाणी, म्हणजे आपल्या चार देहाचं निरसन आणि जगतामध्ये ब्रह्मांडामध्ये जे व्यापक चार देह सांगितलेले आहेत त्यांचं निरसन झाल्यानंतर उर्वरित राहतो तो आत्मा. जे उर्वरित राहतं ते परब्रह्म, जे उर्वरित राहतं ती अंतिम सत्ता, अव्यय, अक्षय, अज, अमर, नित्य, शुद्ध जाणीव स्वरूप, आनंद स्वरूप, असं हे समर्थांचं पंचीकरण आहे. समर्थांनी ते 17व्या दशकामध्ये माझ्याशी कल्पना काय 8व्या 9व्या समासामध्ये, त्याच्या आधी मागच्या वेळी मी म्हटलं की 10व्या समासामध्ये समर्थांनी अजपा निरूपण सांगितलं, पण तसं नाहीये. 17.5 मध्ये समर्थांनी अजपा निरूपण केलं. पण हा जो क्रम आहे तो समर्थांचा आवडता क्रम आहे. आधी आपल्या देहाची नीट वासलात लावावी, विवेकानी देहामध्ये जे जे आहे ते पाहावं आणि ते सोडून द्यावं, आणि ते सोडलं की मग जे सूक्ष्म परमात्मतत्व आहे ते समजायचं. हे घट्ट भरून बसलं तर ते कसं समजणार? म्हणून समर्थांनी पंचीकरण, महावाक्य विवरण केलीची करावे असं म्हटलेलं आहे. म्हणून हे पंचीकरण करावं. आणि चारही देह एकाच्या एक सापेक्ष पण अज्ञानामध्ये येतात. आणि या चारही देहांचा साक्षी राहून आपण चारही देहांचं निरसन विवेकानी पाहावं आणि निसंग आत्मस्वरूप त्याच्याशी तद्रूप व्हावं. पण हे तद्रूप होणं हे अजून एका गोष्टीमुळं घडतं, ते म्हणजे सद्गुरूंकडून. तूच परमात्मा आहेस अशा प्रकारे झालेल्या उपदेशामुळं. त्याला महावाक्य विवरण असे शब्द समर्थांनी योजले, महावाक्य. आता जे देहामध्ये पाहिलं आपण, स्थूळ स्थूळ देह त्याची 25, सूक्ष्म सूक्ष्म देह त्याची 25 लक्षणं, यापेक्षा हे समजणारा जो आहे या देहामध्येच असणारा, तुम्ही कशाच्या आधाराने आत्ता समजून घेतलं? मनाच्या, इंद्रियांच्या, निःसंशय इंद्रियांच्या. कारण तुम्ही कानांनी ऐकता आहात, तुम्ही देहानी इथे येऊन बसलेले आहात, म्हणून देहाचं सहकार्य आहे, तुमच्या कानाचं सहकार्य आहे, तुमच्या मनाचं सहकार्य आहे, तुमच्या चित्ताचं सहकार्य आहे, तुमची बुद्धी देखील आता कार्यरत आहे समजून घेण्यामध्ये. बरोबर आहे की नाही? हे जे सहकारी आहे हे केवळ मनामुळे समजतंय का, केवळ बुद्धीमुळे समजतंय, केवळ देहाने समजतंय, केवळ कानामुळे समजतंय? तुम्हाला समजून घेणारा याच्याही आत आहे, या चित्ताच्याही आत आहे, ज्या एकाग्र चित्ताने तुम्ही ऐकताय, ज्या बुद्धीने तुम्ही समजून घेताय, त्या बुद्धीचाही कोणी अधिष्ठान आहे, त्याच्या आधारावर तुम्ही समजून घेताय. जो या सर्वांचा अधिष्ठान आहे त्याला प्रज्ञान म्हटलेलं आहे. ही ज्ञान घेण्याची साधन आहेत, देह मन बुद्धी चित्त अंतःकरण इत्यादी. पण यांच्याही जो बुडाशी आहे, यांच्याही आत जो आहे, ज्याला वाचेची वाचा, मनाचं मन, चक्षुचाही चक्षू, श्रोत्राचाही श्रोत्र, हृदयाचंही हृदय, जीवाचाही जीव असं म्हटलेलं आहे, तो अजून एक कोणीतरी आहे. आणि त्याच्यामुळे तुमचे डोळे पाहायला समर्थ होतात, त्याच्यामुळे तुमचे कान ऐकायला समर्थ होतात, त्याच्यामुळे मी आता जे बोलतो आहे त्याचं विश्लेषण तुमच्या बुद्धीमध्ये चाललेलं आहे. तो प्रधान आहे, तो आवश्यक आहे, तो नसेल तर काहीच नाहीये. म्हणून हे जे ज्ञान घेणारी इंद्रिय आहेत, अंतरइंद्रिय आहेत, बहिर इंद्रिय आहेत, देह आहे, त्याच्याही बुडाशी जो खरा ज्ञान घेणारा आहे त्याला प्रज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हा प्रज्ञान ब्रह्म आहे असं पहिलं महावाक्य सांगितलं गेलं. प्रज्ञानम ब्रह्म असं उपनिषद म्हणालं. ऋषी आपल्या शिष्याला उपदेश करताना म्हणाले की अरे हा प्रज्ञान ब्रह्म आहे. जो देहाच्या आत राहून खऱ्या अर्थाने ज्ञान स्वरूप आहे, पण जो तुम्ही ज्ञान घ्यायला मदत करतो पण त्या ज्ञानाच्याही पलीकडे आहे, त्याला त्यांनी प्रज्ञान अशी संज्ञा दिली. आणि हे प्रज्ञान खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या आत असणारं ब्रह्म आहे. पण हे सर्वांबद्दल झालं, सर्वांच्याच आत प्रज्ञान आहे. सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला. सर्पाच्या आत प्रज्ञान आहे, तसं जो पळतो त्याच्याही आत प्रज्ञान आहे. त्याच्यामुळे समजलं धोका आहे, पळायला पाहिजे. दोहीकडे जाणीवेला बरे पहा. म्हणून सर्वत्र पसरलेलं जे प्रज्ञान आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी आत्ता जे निरूपण करणारं आहे ती वाणी आहे, माझी बुद्धी आहे, मनही आहे, माझं चित्तही मी लावलेलं आहे, पण त्याच्या पलीकडे बुडाशी जो खरा आहे तर तो ब्रह्म आहे. त्याच्या अधिष्ठानावर मी बोलतोय. आणि तुमच्याही आत तोच बसलेला आहे, तेच प्रज्ञान आहे, त्याच्या अधिष्ठानावरच हे समजून घेण्याची क्रिया चाललेली आहे. असा माझ्या आत असणारा हा प्रज्ञान स्वरूप ब्रह्म आणि तुमच्या आत असणारा तो एकच आहे आणि तो सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. अरे हे प्रज्ञान ब्रह्म आहे. त्या प्रज्ञानाला मग सद्गुरूंनी हे देखील तसं प्रगत होत गेलं महावाक्य. या प्रज्ञानाला ऋषींनी किंवा सद्गुरूंनी आत्मा असं नाव दिलं आणि ते म्हणाले की अयम आत्मा ब्रह्म. म्हणजे ज्ञानाच्याही पलीकडं असणारा, ज्ञान घेणारा तो प्रज्ञान, तो आत्मा आहे असं ते म्हणाले. आणि हा आत्मा परमात्माच आहे, पण तुझ्या आत असल्यामुळं देहाच्या सापेक्ष त्या परमात्म्यालाच आत्मा म्हटलेला आहे. आणि अरे या आत्मयाची चळवळ पाहे, हा आत्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि तो ब्रह्म आहे. त्या प्रज्ञानाला नामाभिधान दिलं आत्मा असं, पण तरी देखील हा सद्गुरूंनी शिष्याला केलेला थेट उपदेश नाही. हेही सर्वसाधारण वचन झालं, जसं प्रज्ञानम ब्रह्म आहे तसं, की सर्वांच्याच अंतर्यामी तो प्रज्ञान आहे, तो आत्मा आहे आणि तो ब्रह्मस्वरूप आहे. पण जेव्हा तुमची माझी गोष्ट आली तेव्हा सद्गुरूंनी असं सांगितलं की अरे तेच तू आहेस, तत्त्वमसि, तू ब्रह्मस्वरूप आहेस. म्हणजे तुझ्या आत जो ऐकणारा, कानांकरवी ऐकणारा, डोळ्यांकरवी पाहणारा जो प्रज्ञान आणि आत्मा म्हटलेलं होतं, ते ब्रह्माचं स्वरूप आहे, तो परमात्मा आहे. ते तू आहेस, तो जो परमात्मा आहे ते आणि तू एक आहात. तू परमात्म्याशी जोडलेला आहेस आणि त्याला बोध झाल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलं, शिष्याला बोध झाला, सद्गुरू बोधामध्ये आहेत. तेव्हा ते उभयता म्हणायला लागले की सर्वम खलु इदम ब्रह्म. खरंच खलु म्हणजे खरोखर, हे जे सर्व आहे ते ब्रह्म आहे. इथं ब्रह्माखेरीज दुसरं तिसरं काही नाही. आणि सद्गुरूंनी उपदेश केला, तो उपदेश शिष्यांनी ग्रहण केला आणि शिष्याच्या अंतःकरणातून तेजस्वी उद्गार निघाला, अहम ब्रह्मास्मी. हेही उपमहावाक्य, महावाक्यच, पण शिष्याच्या मुखातून निघालं. सद्गुरूंनी तेच तू आहेस असं सांगितलं, त्याच्या उत्तरादाखल निघालं की खरोखर मी, म्हणजे ज्याला मी असं म्हणतो. त्यांनी म्हटलंय ना की आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण. अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण, आपण कोण, मी कोण, त्याचं उत्तर शिष्यांनी दिलं की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. हेही महावाक्य झालं. किंवा कधी कधी सद्गुरू तत्त्वमसि असं म्हटल्यावर शिष्यांनी सोहम अस्मी असं उत्तर दिलं, तो परमात्माच मी आहे. सोहम सहा असं शिष्य म्हणाला, तो परमात्माच मी आहे. आता मी या नावाचा पदार्थच नाही, वेगळा. केवळ भाषेकरता म्हटलं की तो परमात्मा मी आहे, खरं म्हणजे सहा तोच एक भरून राहिलेला आहे. हेही शिष्याच्या मुखातून प्रतिसादात्मक निघालेलं महावाक्य आहे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे, केलेची करावे म्हणजे एकदा करून थांबू नका, हे करतच राहा। सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, म्हणजे आज जेवलो तर उद्या परत जेवावंच लागतं, भूक लागते, जेवतो, जेवल्यानंतर तृप्ती होते, तृप्ती झाल्यावर बास म्हणतो, ती तृप्ती ओसरते नंतर परत भूक लागते, परत जेवतो। इंद्रियांच्या भोगांचं असंच आहे, पण ते जसे वारंवार मग सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे, श्रवण मनन हे करतच राहावं, आपल्याला समजेपर्यंत करावं आणि समजल्यानंतरही करावं। हे पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे, हे नेहमी करावं। देह देहात नाहीतरी सायन्सला जाणारी मुलं डिसेक्शन करतात की नाही, काय आहे आत पाहतात, उघडून झुरळाच्याही आत पाहतात आणि कशाच्या आत पाहतात, अजून काय मेडिकलला गेलेली मंडळी शरीराच्या आत काय आहे ते पाहतात, हे विवेकानी पाहायला सांगितलेलं आहे। स्थूळ देह असा असा बनलेला आहे, सूक्ष्म देह असा असा बनलेला आहे आणि तो मी नाहीये, चार देह आणि चत्वार देह आहेत तसे अजून त्यांचे त्यांच्या अवस्था अभिमान स्थान भोग वगैरे हे आपल्या सगळं परिचयाचं आहे, तेही मी नाही, हे लक्षात घेऊन स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण याच्यामध्ये म्हणजे स्थूळ देहामध्ये विषयांचं ज्ञान होतं, सूक्ष्म देहामध्ये स्वप्नामध्ये वगैरे आपण नसलेली सृष्टी पाहतो, कारण देहामध्ये आपण निद्रिस्त असतो, महाकारण देहामध्ये आपल्याला बोध होतो, नाम घेतो आनंद झाला, ध्यान आनंद झाला, शांती मिळाली, तरी तो अज्ञानापासून दूर नाही गेलेलास। आता हे निस्संग राहून या चारही देहांच्या पलीकडे असणारी शाश्वत शांती मिळवणं हे तुझं काम आहे, अशा चाळणेनी पंचीकरण करावं आणि महावाक्य विवरण करावं। आता एवढी महावाक्य आणि त्याचं विवरण कधीतरी करावंच, कधी न कधी करत राहावं, पण मुख्यतः सद्गुरू जे तत्त्वमसी असं सांगतात आणि शिष्य अहम ब्रह्म असं म्हणतो किंवा सोहम अस्मी असं म्हणतो त्याचं विवरण करत राहावं। गुरुपदिष्ट आहे, सद्गुरू म्हणतात की ओम तत्त्वम, शिष्य प्रतिसाद देतो की सोहम सहा, तेच आहे, तेच सांगितलंय, हे करत राहावं। ध्यानाच्या वेळेला तीन वेळेला म्हणावं आणि ध्यानाला बसावं हे कर्मकांड नाहीये, तर ध्यानाच्या वेळेला का म्हणावं, एरवी भरपूर चिंतन केलेलं आहे, ध्यानाच्या वेळेला हे म्हटलं की सगळं आठवावं आणि आपण देहापासून मनापासून बुद्धीपासून अलिप्त परमात्मस्वरूप असा बोध यांनी प्राप्त व्हावा याकरता हे आहे। म्हणून पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे असं समर्थ म्हणतात। सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा। याचं फलित काय, तर जे शाश्वत आहे ते निश्चळ आहे हे समजलं पंचीकरणाने देखील महावाक्य विवरणाने देखील. याच्यासाठी आपण कोण असा शोध घेत गेलं की हे सगळं समजतं असं समर्थ म्हणतात. सारा सार विचार घेता पदार्थास नाही शाश्वतता आधी कारण भगवंता ओळखले पाहिजे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु राम राम स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि. अपन भगवद्गीतेचं पठण